व्रजे प्रसीदं नवनीत चोरं गोपांगनानां च दुकूल चोरं व्रजे प्रसीदं नवनीत चोरं गोपांगनानां च दुकूल चोरं अनेक जन्मार्जित पाप चोरं अनेक जन्मार्जित पाप चोरं चोराग्रगण्यं पुरुषं नमामि व्रजे प्रसीदं नवनीतचोरं गोपांगनानां च दुकूलचोरं श्रीराधिकाया हृदयस्य चोरं नवम्बुदश्यामलकान्तिचोरं श्रीरा पादाश्रितानां च समस्तचोरं चौराग्रगण्यं पुरुषं नमामि व्रजे प्रसीदं नवनीतचोरं गोपांगनानां च दुकूलचोरं अकिञ्चनीकृत्य पादाश्रितं यां करोति भिक्षुपति गेहहीनम् केनाप्यहो भीषण चौरैद्रे दृष्टश्रुतो वा न जगत्त्रयेऽपि व्रजे प्रसीदं नवनीतचोरं गोपांगनानां च दुकूलचोरं यदीयनामपि अरत्यशेषम् गिरिप्रसारनपि पापराशि आश्चर्य रूप ननु चौरई द्रे दृष्ट श्रुतो वनमय कदापि रजे प्रसीदम् नवनीत चौरम गोपांगनानां च रुकूल चौरम धनं च मानं च ततेन्द्रियानि नानां शरुत्वा मम सर्वमेव पलायसे कुत्र द्रुतोऽद्य चोरा भक्ति धाम नासि माया निरोध रजे प्रसीदं नवनीत चौरं गोपांगनानां च गोकुल चौरं छिनत्सि गौरं यमपाशबन्धं भिनत्सि भीमं भवपाशबन्धं छिनत्सि सर्वस्य समस्तबन्धम् नैवात्मनो भक्तकृतं तु बन्धम् व्रजे प्रसीदं नवनीतचोरम् गोपांगनानां च दुकुलचोरम् मन्मानसे तामसराशि गौरे कारागृहे दुःखमये निबद्ध लाभस्वहे चोर हरे चिराय लाभस्वहे चोर हरे चिराय स्वचौर्य दोषोचितम् रजे प्रसीदं नवनीतचौरं गोपांगनानां च गोकुलचौरम् कारागृहे ವಸ ಸದಾ ಹೃದಯೇ ಮದೀಯೇ ಮದ್ಭಕ್ತಿ ಪಾಶ ದೃಢ ಬಂಧ ನಿಶ್ಚಲ ಸನ್ ತ್ವಾಂ ಕೃಷ್ಣ ಹೇ ಪ್ರಲಯ ಕೋಟಿ ಶತಾಂತರೇಪಿ ಸರ್ವಸ್ವ ಚೌರ ಹೃದಯಾನ ಹಿ ಮೋಚಯಾಮಿ ಶ್ರೀ ಚೌರಷ್ಟಕಂ ಕೀ